आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 2 मे 2021. विषय शाश्वत शिक्षा. सोनेरी मजकूर. यशया. याकोब, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्रायल, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे, तू माझा आहेस. उत्तरदायी वाचन. लूक. तेथे त्या गावात एक स्त्री होती, ती पापी होती. जेव्हा तिला समजले की येशू पुरुषाच्या घरी जेवत आहे, तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलावास्त्र भांडे आणले. ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती. ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. नंतर तिने ते आपल्या केसांनी पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधी तेल ओतले. ज्या पुरुषाने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वतःशी म्हणाला, जर हा मनुष्य संदेष्टा असता तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे हे त्याला कळले असते. तो स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणाला, तू ही स्त्री पाहतोस काय? मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तू मला पाणी दिले नाहीस, परंतु हिने माझे पाय अंशरूनी ओले केले. ते तिने केसांनी पुसले. तू मला साधे शुभेच्छालिंगन सुद्धा दिले नाहीस, पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु होने माझ्या पायावर सुगंधी तेल ओतले. यासाठी मी तुला सांगतो की तिच्या अनेक पापांची क्षमा झाली आहे हे स्पष्ट आहे, कारण तिने विपुल प्रेम दाखविले आहे. परंतु ज्याला कमी माफ केले आहे तो कमी प्रेम करतो. तेव्हा तो तिला म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. धडा उपदेश. बायबल पासून यिर्मयाह. खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देई. परमेश्वर म्हणतो, लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील. तुमची निष्ठा मी कायमची सांभाळीन. योएल. परमेश्वराचा संदेश पुढील प्रमाणे आहे, मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्य केलीत, रडा, शोक करा आणि उपवास करा. तुमचे कपडे फाडू नका तर हृदय फाडा परमेश्वराकडे. तुमच्या परमेश्वराकडे परत या. तो कृपाळू व दयाळू आहे. तो शीघ्रकोपी नाही. तो खूप प्रेमळ आहे. त्याने योजलेली कडक शिक्षा कदाचित तो बदलेलही. मी परमेश्वराने माझे सैन्य तुमच्या विरुद्ध पाठविले. तुमचे जे काही होते ते नागतोडे टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले, पण मी परमेश्वर तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन. मी इस्रायलच्या बाजूने आहे हे तुम्हाला समजेल. मीच परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे हेही तुम्हाला कळून येईल. माझ्याशिवाय दुसरा कोणताच परमेश्वर नाही. माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही. यशया. मी आणि फक्त मीच तुझी पापे धुतो. मी हे माझ्या आनंदासाठी करतो. मी तुझी पापे लक्षात ठेवणार नाही. लूक. मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची. लूक. मग असे झाले की लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली होती व ते देवाचे वचन ऐकत होते आणि तो गणेशरेत सरोवराच्या काठी उभा होता. जेव्हा त्याने बोलणे संपविले तेव्हा तो शिमोनाला म्हणाला, खोल पाण्यात होडीने आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड. शिमोनाने उत्तर दिले, गुरुजी, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही, तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो. जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा त्यांच्या जाळ्यात भरपूर मासे लागले, पण त्यांचे जाळे तुटू लागल्याने आणि त्यांनी इतके मासे भरले की दोन्ही होड्या बुडू लागल्या. शिमोन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, प्रभू माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले होते. ते शिमोनाचे भागीदार होते. मग येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरशील. यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले. येशू त्याला म्हणाला, माया मागे ये. नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली. जकातदारांचा आणि इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता. परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली. ते म्हणाले, तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता? येशू त्यांना म्हणाला, जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे. मी धार्मिकांस नाही तर पाप्यांस पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे. लोक सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते. मी तुम्हाला सांगतो, त्याच्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांपेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. मग येशू म्हणाला, एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा म्हणाला, बाबा मला मत्तेचा माझा वाटा मला द्या. आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली. नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दुर्देशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करू लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी मजुरांना पुरून उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा. मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्या पडले आणि त्याचे मुके घेतले. मुलगा त्यांना म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले, त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. त्याचा मोठा मुलगा शेतात होता. मोठा मुलगा रागावला, त्याला आज जाण्याची इच्छा होईना. तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली. परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, पहा इतकी वर्षे मी तुमची सेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही. मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरी सुद्धा दिली नाही. ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांसाठी उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. वडील त्याला म्हणाले, माझ्या मुला तू नेहमीच माझ्या बरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, तो हरवला होता तो सापडला आहे. स्तोत्र संहिता. मी हरवलेल्या मेंढीप्रमाणे रस्ता चुकलो, परमेश्वरा मला शोधायला ये. मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही. स्तोत्र संहिता. मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव. तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस, मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो. परमेश्वरा माझ्याशी दयाळू राहायचे लक्षात असू दे. तुझ्याजवळचे नेहमीचे कोवळे प्रेम मला दाखव. माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्या लक्षात ठेवू नकोस। परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठवण ठेव। परमेश्वर खरोखरच चांगला आहे। तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवतो। यशया, दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे, त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे, त्यांनी परमेश्वराला शरण यावे, मग परमेश्वर त्यांचे दुःख हलके करी। आमचा देव क्षमाशील आहे, म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे। परमेश्वर म्हणतो, तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत, तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत। स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे, त्याचप्रमाणे माझे मार्ग आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत। परमेश्वर स्वतः असे म्हणाला। यशया, हे लक्षात ठेव, तुझी पापे मोठ्या ढगासारखी होती, पण मी ती सर्व पुसून टाकली। ढग हवेत विरून जातो तशी तुझी पापे दिसेनाशी झाली। मी तुला सोडविले आणि तुझे रक्षण केले, म्हणून तू माझ्याकडे परत ये। सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले। विज्ञान आणि आरोग्य। प्रेमाची रचना पापीचे सुधारणे आहे। दैवी प्रेम माणसाला सुधारते आणि शासन करते। पुरुष माफ करू शकतात, परंतु हाच दैवी सिद्धांत पापीचे सुधार करतो। पापाचा परिणाम म्हणून त्रास देणे म्हणजे पाप नष्ट करण्याचे साधन आहे। भौतिक जीवनाचा आणि पापांचा नाश होईपर्यंत पापाबद्दलच्या प्रत्येक आनंदात त्याच्या दुःखापेक्षा जास्त त्रास होई। स्वर्गात अस्तित्वाचे साम्य गाठण्यासाठी आपल्याला अस्तित्वाचे दैवी तत्व समजले पाहिजे। देव हे प्रेम आहे, यापेक्षाही आपण विचारू शकत नाही, जास्त आपण पाहू शकत नाही, आपण पुढे जाऊ शकत नाही। समजा की देव दया मागत आहे, किंवा त्याची दया मागितल्याप्रमाणे पाप क्षमा करतो किंवा त्यास शिक्षा करतो। म्हणजे प्रेमाचा गैरसमज निर्माण करणे आणि चुकीचे कार्य करण्यासाठी प्रार्थना करणे। लोकच्या शुभवर्तमानाच्या सातव्या अध्यायात असे म्हटले आहे की शिमोन नावाच्या शिष्यापेक्षा येशू अगदी एक असा होता, परंतु एकदा शिमोन नावाच्या एका पुरुषाचा तो पाहून पाहुणे होता। ते मांसावर असताना एक असामान्य घटना घडली, जणू ओरिएंटल उत्सवाच्या दृश्यात व्यत्यय आणला असेल। एक विचित्र स्त्री आली। ही स्त्री मरिया मग्दालिया, ज्यांना तिला आजपासून हाक मारली जात आहे, येशूकडे आली। येशूने त्या बाईची शपथ घेतली होती का? त्याने तिची पूजा भंग केली का? नाही, तो तिचा दयाळूपणाने पाहत होता। किंवा हे सर्व नव्हते, आजूबाजूचे लोक त्यांच्या अंतःकरणात, विशेषतः त्याच्या यजमानच्या मनात काय बोलत आहेत हे जाणून आणि आश्चर्यचकित झाले की महान संदेष्टा असतानाही त्या पाहुण्याने त्या बाईची अनैतिक स्थिती पाहिली नाही व तिला निघून जाण्यास सांगितले। कारण येशूला हे माहीत होते, लघुकथा किंवा बोधकथा आणि म्हणूनच आपल्या सर्वांना धडा घेऊन या बाबीला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, अशा या वक्तव्याच्या सक्षम वक्तव्यासह अशा प्रकारे त्याने तिच्यावर असलेल्या ईश्वरी प्रेमाचे सारांश का दिले। तिने पश्चाताप केला होता आणि सुधारला असता आणि त्याच्या अंतर्दृष्टीमुळे हे न बोलता नैतिक उठाव सापडला। तिने तेलाने अभिषेक करण्यापूर्वी तिचे पाय तिच्या अश्रूंनी स्नान केले। इतर पुराव्यांच्या अनुपस्थितीत तिचे दुःख, तिच्या पश्चाताप, सुधारणे आणि शहाणपणाच्या वाढीच्या अपेक्षेची हमी देण्यास पुरेसा पुरावा होता। अशा अकार्यक्षम स्नेह पुरुषींचा आदरातिथ्य किंवा मॅग्डालेनचे अकुंचन कोणाला अधिक दिले? या प्रश्नाचे उत्तर येशूने स्वतःच्या नीतिमत्त्वाला फटकारले आणि पश्चात्तापाची सुटका करून जाहीर केली. सत्य देव चुकांचा पिता नाही. पाप आजारपण आणि मृत्यूला चुकांचे परिणाम म्हणून वर्गीकृत केले पाहिजे. ख्रिस्त पापाची श्रद्धा नष्ट करण्यास आला. आम्ही पापाच्या नाशातून झालेल्या पापाची क्षमा करतो आणि अध्यात्मातून वाईट गोष्टींना अवास्तव समजते हे आपण समजतो. परंतु जोपर्यंत विश्वास टिकतो तोपर्यंत पापावरील विश्वासाची शिक्षा होते. वाईट गोष्टीत कायमस्वरूपी आनंद नसतो हे समजून आणि विज्ञानानुसार चांगल्यासाठी प्रेम मिळवण्याद्वारे सुधारण येते, ज्यामुळे अमरत्व प्राप्त होते की आनंद, वेदना, भूक किंवा आवड अस्तित्वात किंवा पदार्थ असू शकत नाही, तर दैवी मन आनंद, वेदना किंवा भीती आणि मानवी मनाच्या सर्व पापी भूक यांच्या चुकीच्या श्रद्धा आणि नष्ट करू शकते. वाईट ही कधी कधी माणसाची उच्चतम संकल्पना असते, जोपर्यंत चांगल्याची आकलन अधिक मजबूत होत नाही. मग तो वाईटाचा आनंद कमी करतो आणि तो त्याचा यातना बनतो. पापाच्या दुखापासून सुटण्याचा मार्ग म्हणजे पाप करणे थांबवणे. दुसरा कोणताही मार्ग नाही. पापामध्ये खरोखरच आनंद नसतो ही खात्री ख्रिश्चन विज्ञानातील ब्रह्मज्ञानातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. पापीला पापाबद्दलच्या या नवीन आणि वास्तविक दृश्याकडे जागे करा. पाप दाखवून द्या की त्याला आनंद होत नाही हे दाखवा आणि हे ज्ञान त्याचे नैतिक धैर्य बळकट करते आणि वाईट गोष्टीवर प्रभुत्व मिळवण्याची आणि चांगल्या गोष्टीवर प्रेम करण्याची क्षमता वाढवते. मूळ त्रुटी नश्वर मन आहे. नैतिक प्रश्न आजारी लोकांच्या पुनर्प्राप्तीस अडथळा आणू शकतो. लोकलुकणे, वासने, मत्सर, सूड, द्वेष किंवा द्वेष या रोगाचा विश्वास कायम ठेवेल किंवा अगदी विश्वास निर्माण करेल. सर्व प्रकारच्या त्रुटी या दिशेने कलतात. आपला खरा मार्ग म्हणजे शत्रूचा नाश करणे आणि देवाला, जीवन, सत्य आणि प्रेमाकडे हे लक्षात ठेवणे की देव आणि फक्त त्याच्या कल्पना वास्तविक आणि कर्णमधुर आहेत. मानवाच्या शहाणपणामुळे पापाचे समाधान होत नाही, कारण देवाने पापाला दुःख भोगायला दिले आहे. कालच्या निकृष्टतेने आजच्या मेसर्जिझम आणि संमोहन शक्तीची पूर्वदृष्टी दिली. मद्यपीला वाटते की त्याला मद्यधुंदपणा आवडतो आणि आपण त्याच्या शारीरिक सुखात जोपर्यंत उच्च अर्थ प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण अशक्त व्यक्तीस त्याची बेबंदपणा सोडू शकत नाही. मग तो त्याच्या कपांकडे वळतो. चकित करणारा स्वप्न पाहणारा जो विकृत अर्थाने पीडित होणार या उष्मानातून जागृत होतो. जो माणूस चूक करण्यास आवडतो त्यामध्ये आनंद मिळवितो आणि केवळ परिणामाच्या भीतीमुळे त्यापासून परावृत्त करतो तो समशीतोष्ण मनुष्य किंवा विश्वासार्ह धर्मवादी नाही. पदार्थांच्या विदारक जीवनावरील विश्वासाचे तीक्ष्ण अनुभव तसेच आपली निराशा व अखंड पीडा आपल्याला कंटाळलेल्या मुलांप्रमाणेच दैवी प्रेमाच्या बळीकडे वळवतात. जेव्हा आपण दैवीशी असलेला आपला संबंध पूर्णपणे समजतो तेव्हा आपण त्याच्याशिवाय इतर कोणतेही मन असू शकत नाही. कोणतेही प्रेम, शहाणपण किंवा सत्य नाही. जीवनाची भावना नाही आणि पदार्थ किंवा त्रुटी अस्तित्वाची जाणीव नसते. पाप नष्ट करणे ही क्षमाची दैवी पद्धत आहे. दैवी जीवन मृत्यूचा नाश करते, सत्य चुकून नष्ट करते आणि प्रीती द्वेषाचा नाश करते. नष्ट झाल्यामुळे पापासाठी क्षमा याशिवाय इतर कोणत्याही प्रकारची गरज नाही. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गुण सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल